इब्री लोकासपत्र अध्याय 2. यामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवून जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ होते आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ देण्यात आले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास कसे निभावू? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले. त्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्षी दिली. ज्या भावी जगाच्या व्यवस्थेविषयी आम्ही बोलत आहोत, ती त्याने देवदूतांच्या अधीन ठेवली नाही. एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे,
मर्त मनुष्य तो काय कि तू त्याची आठवण करावी, अथवा मानव तो काय कि तू त्याला दर्शन द्यावी. तू त्याला देवदूतापेक्षा किंचित कमी केले आहे, तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे, आणि तू आपल्या हातच्या कृत्यावर त्याला नेमिले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेविले आहे.
सर्व काही त्याच्या अधीन ठेविले आहे म्हणजे त्याच्या अधीन ठेविलेले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेविले आहे असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही खरे. तरी ज्या येशूला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते, तो मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केलेला असा आपल्या दृष्टीस पडतो. त्याने देवाच्या कृपेने सर्वांकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून असे झाले. ज्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रास गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो करता त्याला दुःख सोसण्याने परिपूर्ण करावे हे योग्य होते. पवित्र करणारा पुरुष व पवित्र केलेले लोक हे सर्व एकापासून आहेत. या कारणास्तव तो त्यास बंधू म्हणावयास लाजत नाही. तो म्हणतो,
मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णीन, लोकसभेत तुझे स्तवन करीन,
आणि पुन्हा
मी त्याचवर भरोसा ठेवीन.
आणि पुन्हा तो म्हणतो,
तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले.
ज्या अर्थी मुले एकाच रक्त मासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्ता मासाचा झाला. यासाठी की मरणावर धनीपणा करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वास मोकळे करावे. सर्वास माहिती आहे की तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्राहामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते. यासाठी की लोकांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता आपण देवसंबंधी गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू मुख्य याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे.